पौलाचे गलतीकारास पत्र अध्याय एक. गलती प्रांतातील मंडळ्यास मनुष्याकडून किंवा मनुष्याच्या द्वारे नव्हे तर येशू ख्रिस्ताच्या द्वारे आणि ज्याने त्यास मरण पावलेल्यातून उठवले तो देवपिता ह्याच्याद्वारे झालेला प्रेषित पौल ह्याच्याकडून आणि माझ्या सोबतीचे सर्व बंधूकडून देव जो पिता व आपला प्रभू येशू ख्रिस्त याचकडून तुम्हास कृपा व शांती असो. आपल्या देवपित्याच्या इच्छेप्रमाणे या आताच्या दुष्ट युगातून आपल्याला सोडवण्यास प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या पापाबद्दल स्वतःला दिले. देवपित्याला युगानुग गौरव असो. आमेन. मला आश्चर्य वाटते की ज्याने तुम्हाला ख्रिस्ताच्या कृपेत पाचारण केले त्याच्यापासून इतक्या लवकर तुम्ही दुसऱ्या शुभवर्तमानाकडे वळला आहात. दुसरे कोणतेही शुभवर्तमान नाही, पण तुम्हास घोटाळ्यात पाडणारे आणि ख्रिस्ताचे शुभवर्तमान विपरीत करण्याची इच्छा असणारे असे कित्येक आहेत. तर जे शुभवर्तमान आम्ही तुम्हास सांगितले तिच्याहून निराळे शुभवर्तमान जर आम्ही सांगितले किंवा स्वर्गातल्या आलेल्या देवदूताने सांगितले तरी तो शापित असो. आम्ही अगोदर सांगितले आहे, तसेच आता मी पुन्हा सांगतो की कोणी तुम्हा जे तुम्ही स्वीकारले त्याच्यापेक्षा निराळे शुभवर्तमान कोणी तुम्हा सांगितल्यास तो शापित असो. मी आता मनुष्याची किंवा मी देवाची मनधरणी करावयास पाहत आहे? मी मनुष्यांना संतुष्ट करावयास पाहत आहे काय? मी अजूनपर्यंत मनुष्यांना संतोषवित असतो तर मी ख्रिस्ताचा दास नसतो. कारण बंधूनो, मी तुम्हा सांगतो की मी ज्या शुभवर्तमानाची घोषणा केली ती मनुष्याच्या सांगण्याप्रमाणे नाही, कारण ती मला मनुष्याकडून मिळाली नाही, तसेच ती मला कोणी शिकवलीही नाही, पण येशू ख्रिस्ताच्या प्रगटीकरणाने ती मला प्राप्त झाली. तुम्ही माझ्या यहुदी धर्मातील पूर्वीच्या आचरणाविषयी ऐकले आहे की मी देवाच्या मंडळीचा अत्यंत छळ करून तिचा नाश करत असे, आणि मी माझ्या पूर्वजांच्या प्रथाविषयी पुष्कळ अधिक आवेशी असल्यामुळे माझ्या लोकातल्या माझ्या वयाच्या पुष्कळ लोकापेक्षा यहुदी धर्मात मी पुढे गेलो होतो. पण ज्या देवाने मला आईच्या उदरापासून वेगळे केले व आपल्या कृपेने मला बोलावले त्यास जेव्हा बरे वाटले की आपल्या पुत्राला माझ्याद्वारे प्रगट करावे, म्हणजे परराष्ट्रामध्ये मी त्याच्या शुभवर्तमानाची घोषणा करावी, तेव्हा मी ही कोणत्याही मानवाची मसलत न घेता आणि माझ्या पूर्वी झालेल्या प्रेषिताकडे एरुसलेमेस वर न जाता पण मी लगेच अरबस्ताना देशास निघून गेलो व तेथून दिमिश्कास पुन्हा परत आलो. पुढे 3 वर्षानंतर मी केपाला भेटण्यास वर एरुसलेमेस गेलो आणि 15 दिवस मी त्याच्याजवळ राहिलो. पण प्रभूचा भाऊ याकोब याच्याशिवाय मी इतर प्रेषितापैकी दुसरा कोणीही माझ्या दृष्टीस पडला नाही. मी जे तुम्हास लिहित आहे ते पहा, देवासमोर मी खोटे बोलत नाही. त्यानंतर मी सिरिया व किल्किया प्रांतात आलो आणि ख्रिस्तात असलेल्या यहुदी या प्रांतातील मंडळ्यांना मी अपरिचित होतो. त्यांच्या ऐकण्यात एवढेच येत असे की पूर्वी आमचा छळ करणारा ज्या विश्वासाच्या मागे नाश करीत होता त्याची तो आता सुवार्ता सांगत आहे आणि ते माझ्याविषयी देवाचे गौरव करू लागले.